रसिक हो, अशा भोसले यांनी गाऊन लोकप्रिय केलेला गीताचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. सन 1954-55 सुमार असावा. HMV सारख्या रेकॉर्डिंग कंपनीने आपली गाणी रेकॉर्ड करावीत म्हणून HMV च्या ऑफिसात वरचेवर खेटे घालणाऱ्या अनेक धडपड्या संगीतकारांमध्ये मीही एक होतोच की. विसरशील खास मला या माझ्या गाण्याची चाल त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी नापसंत केली होती. म्हणाले, डल आहे, जरा ब्राईट चाल काढा ना. मी काहीच न बोलता निघून गेलो. 1955 साली मी आकाशवाणीच्या सेवेत रुजू झालो होतो. तिथे हे गीत मी सुधा मल्होत्रा यांना शिकवलं आणि ते तिथून ध्वनिक्षेपितही झालं. तेव्हापासून ते गीत अधिक अधिक लोकप्रिय होत गेलं आणि त्यानंतर अनेक अनेक पत्र लोकांच्याकडून येत गेली. या गीताची रेकॉर्ड कुठे मिळेल का अशी विचारणा अनेकांकडून वारंवार झाली. ह्या गीतावर आशा भोसले यांचं तर प्रेमच बसलं होतं आणि शेवटी तेच झालं. HMV ने त्या गाण्याची रेकॉर्ड केली, ती आशाबाईंच्या स्वरात. मला वाटतं त्या गाण्याचं नशीबच बलवत्तर असावं. बघा ना, एखाद्या मुलीला आपण नापसंत करावं आणि योगायोगानं तिच्याशीच आपलं लग्न व्हावं, तसंच काहीच घडलंय नाही का?
Thank you.